श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोग विद्या बिभ्राजते प्रोन्नतराजयोगम् आरोढुमिच्छोरधिरोहिणीव। अद्य षट्पञ्चाशत्तमः श्लोकः आरब्धव्यः। एतावता हठयोगप्रदीपिकायाः सर्वाणि आसनानि दृष्टानि। इतः परम् अध्यायस्य समाप्तिपर्यन्तं पुनः आहारादिनियमाः, पुनः कर्तव्याकर्तव्यविषयाः, उपसंहारश्च इत्येवम् एते विषयाः अवशिष्टेषु श्लोकेषु भवन्ति। अधुना षट्पञ्चाशत्तमं श्लोकं पश्यामः। आसनं कुम्भकं चित्रं मुद्राख्यं करणं तथा अथनादानुसन्धानम् अभ्यासानुक्रमो हठे।
आसनं कुम्भकं चित्रं मुद्राख्यं करणं तथा अथनादानुसन्धानम् अभ्यासानुक्रमो हठे। आसनं कुम्भकं चित्रं मुद्राख्यं करणं तथा अथ नादानुसन्धानम् अभ्यासानुक्रमः हठे।
अधुना आसनं नाम हठ अभ्यासक्रमः कः, केन क्रमेण, क्रमो नाम कः, पौर्वापर्यम् इत्यर्थः, किं पूर्वं किम् अनन्तरं, तद्विषये एव क्रमः इति पदप्रयोगः भवति। हठे अभ्यास अनुक्रमः, क्रमः अनुक्रमः अत्र समानः एव अर्थः, नाम पौर्वापर्यम् इत्यर्थः। एकस्यानन्तरं किम् एकं तत् किं साधनीयं, किम् अनुक्रव्यम् इति। आसनम् आरम्भे आसनं, तदनन्तरं कुम्भकं चित्रम् इत्यस्ति, चित्रं कुम्भकम् इति। चित्रं कुम्भकं नाम विचित्रं, नानाविधम् इत्यर्थः। कुम्भकं नाम नानाविधप्राणायामाः इत्यर्थः। आरम्भे आसनम्, अनन्तरं चित्रं कुम्भकम्, अनन्तरं मुद्राख्यं करणं, मुद्रारूपं करणम् इति। दशमुद्राः उच्यन्ते तस्य अग्रिमे अध्याये। तत्र महामुद्रा, महाबन्धः, महावेधः, खेचरी इत्येवं तृतीये अध्याये दशविधमुद्राः उच्यन्ते। तेषां मुद्राणां करणम् इत्युल्लेखः अस्ति। करणं नाम किम्? करणं कारणम्, अनयोर्मध्ये कः भेदः इति चेत् असाधारणं कारणं करणम् इति न्यायशास्त्रे कथयन्ति। यत् कारणम् असाधारणं भवति तत् करणम् इत्युच्यते। परन्तु व्याकरणे करणशब्दस्य अन्यः अर्थः व्याकरणशास्त्रे, व्याकरणशास्त्रे करणशब्दस्य अर्थः कः? तत्र साधकतमं करणम् इत्युच्यते। यत् अत्यन्तं प्रकृष्टं तत् करणम् इति। नाम निर्वचनं भिन्नमस्ति किन्तु अर्थः अत्यन्तं निकटः एव भवति अत्रापि। नाम तत्र असाधारणं कारणम् इति न्यायशास्त्रे कः अर्थः इति चेत्, एकं कार्यं साधयितुं बहूनि कारणानि भवन्ति। एकः घटः अस्ति इति चिन्तयतु, तस्य घटस्य उत्पत्तौ बहूनि कारणानि भवन्ति। कानि कानि कारणानि भवन्ति एकस्य घटस्य निर्माणार्थम्?
मृत्तिका, कुलालः, जलम्, चक्रम्,
गर्दभः। गर्दभः अपि कारणत्वेन उच्यते। कथं कारणम् इति चेत्, गर्दभः एव नदीतीरात् मृत्तिकाम् आनयति। गर्दभस्य पृष्ठस्योपरि एव मृत्तिका बन्धः तत्र आरोप्यते, अनन्तरम् आनीयते कुलालस्य गृहं प्रति। कुलालस्य पिता अपि कारणं किल? कुलालस्य पिता नास्ति चेत् कुलालः नास्ति। इत्येवं किञ्चित् चिन्तयामः चेत् एकस्य कार्यस्य देशः, कालः सर्वमपि कारणं किल? तत् स्थानं नास्ति चेत् तद् न उत्पद्यते। एवं कालः अपि कारणम्। एवं बहूनि कारणानि भवन्ति, परन्तु तेषु कारणेषु यत् अत्यन्तम् असाधारणं कारणं भवति तत् करणम् इति उच्यते न्यायशास्त्रे. तत्र घटनिर्माणे बहूनि वस्तूनि तत्र कारणत्वेन अन्वयं प्राप्नुवन्ति, किन्तु तत्र मृदेव असाधारणं कारणं. सत्यं किल, घटे सर्वत्र किमस्ति, मृदेव अस्ति. मृदा विना घटः न भवति. अतः मृत् असाधारणं कारणम् इत्युच्यते. व्याकरणशास्त्रे अयमेव अर्थः उच्यते किञ्चित् भिन्नप्रकारेण. तत्र यत् अत्यन्तं प्रकृष्टम् उपकरणं तत् करणम् इति शब्देन, साधकतमं करणम् इति तेनापि व्यवहारेण तदेव उच्यते. समानः एव अर्थः. एवमेव अत्रापि मुद्राख्यं करणम् इति यदा उच्यते, यत् प्रकृष्टं साधनं, यत् अत्यन्तम् अपेक्षितं साधनं भवति एकस्य कार्यस्य सिद्ध्यर्थं, तदेव कारणं किमिति उच्यते.
करणम् इति
अत्र आसनं, कुम्भकं, मुद्रा, नादानुसन्धानम् इत्येवम् अनेके विषयाः सन्ति. तेषु अत्यन्तं प्रकृष्टं साधनं किं भवति?
मुद्रा.
सत्यं, दशविधमुद्राः इति. तत् सः करणशब्देन द्योतयति. भवतु, तथा. तथा नाम अत्र समुच्चयार्थे, च इत्यस्मिन् अर्थे तथा इति प्रयुक्तमस्ति. आसनम्, आसनानन्तरं विचित्रकुम्भकानि, विचित्र नाम बहुविधानि इत्यर्थः, बहुप्रकारकाणि. अनन्तरम् अत्यन्तं प्रकृष्टसाधनं तत्र मुद्रारूपं, तदनुष्ठेयम्. अनन्तरं नादानुसन्धानम्. अत्र अथ नादानुसन्धानम् इत्यस्ति. अथ शब्दः आनन्तर्यार्थे. अथ शब्दस्य मङ्गल, आरम्भ, आनन्तर्य, कृत्स्न इत्येवम् अनेके अर्थाः सन्ति. अत्र अथ शब्दः कस्मिन् अर्थे? अनन्तरं, मुद्रानन्तरं नादानुसन्धानम्. अभ्यासानुक्रमः हठे, एषः अभ्यासस्य क्रमः इति. तर्हि वयं तत्र अभ्यासक्रमस्य प्रथमं सोपानं दृष्टवन्तः, तन्नाम आसनम् इति. अस्तु, तदेव. ब्रह्मचारी मिताहारी त्यागी योगपरायणः, अब्दादूर्ध्वं भवेत् सिद्धः नात्र कार्या विचारणा.
ब्रह्मचारी मिताहारी त्यागी योगपरायणः, अब्दादूर्ध्वं भवेत् सिद्धो नात्र कार्या विचारणा. ब्रह्मचारी मिताहारी त्यागी योगपरायणः, अब्दात् ऊर्ध्वं भवेत् सिद्धः न अत्र कार्या विचारणा.
नाम तत्र एवं हठयोगस्य क्रमः उक्तः किल. सर्वमपि तत्र एकं टैम् फ्रेम् वक्तव्यं, कदा कियता कालेन हठयोगे लभ्यते इति वक्तव्यं किल. तत् अस्मिन् श्लोके उच्यते. किमिति उच्यते? एकस्मिन् वर्षे प्राप्यते हठयोगसिद्धिः इति. तत् सः विचारः अत्र कथ्यते. परन्तु तत्र पालनीयाः नियमाः, एकस्मिन् वर्षे हठसिद्धिः प्राप्तव्या चेत् तत्र केन प्राप्यते, कीदृशेन अभ्यासकेन तत् प्राप्यते इति विषये अत्र सूचना दत्ता अस्ति. ब्रह्मचारी यः अभ्यासी, ब्रह्मचारी भवति. ब्रह्मचारी नाम यः इन्द्रियनिग्रहवान्, तदपि उपस्थेन्द्रियनिग्रहवान् भवति, सः ब्रह्मचारी इत्युच्यते. अनन्तरं मिताहारी, मिताहारी नाम यः मिताहारं भुङ्क्ते, सः मिताहारी. मिताहारो नाम कः? नाम परिमितप्रमाणेन भोजनं. तर्हि परिमितप्रमाणेन अथवा तादृशप्रमाणं नाम किं? तत् तद्विषये कुत्र अस्ति विवरणम् इति चेत् अग्रिमे श्लोके मिताहारस्य विषये अस्ति उल्लेखः. अतः अग्रिमश्लोकोक्तप्रकारेण यः मिताहारं भुङ्क्ते सः कः?
मिताहारी.
ब्रह्मचारी भवेत्, मिताहारी भवेत्, अनन्तरं त्यागी भवेत्. त्यागी इति चेत् यः त्यागशीलः, दानशीलः, विषय परित्यागी वा इति। यः योगी अस्ति तेन केन भवितव्यं? त्यागिना भवितव्यम्। यः योगी अस्ति तेन भोगिना न भवितव्यम्, अपि तु केन भवितव्यं? त्यागिना भवितव्यम्। योगेन सह भोगः न चलति। दानशीलत्वं भवेत्। अनन्तरं विषय सेवने या मानसिकी तृष्णा, नाम तद्द्रष्टव्यं, तत्स्प्रष्टव्यं, तत्र गन्तव्यम् इत्यादि विषये मनसि औत्सुक्यं न भवेत्। नाम एकाग्रतया अभ्यास अभिमुखता भवेद् इत्यर्थः। अवगतं वा? सः त्यागी। अनन्तरं योगपरायणः। त्यागी इत्युक्तं सः योगमपि त्यजति चेत् कष्टं किल? तस्मात् सः अन्यविषयान् परित्यजेत्, परन्तु कस्मिन् सम्पूर्णतया मनः प्रणीदधीत सः? योगस्य विषये। योगपरायणः इत्युक्तम्। एवमस्ति चेत् नाम कति गुणाः उक्ताः? चत्वारो गुणाः उक्ताः, मिताहारः, त्यागः, योगपरायणत्वं। सदापि योगचिन्तनमेव। यः तदेकचित्ततया, तत्र भगवद्गीतायां यथा उच्यते, तद्बुद्धयः, तदात्मानः, तन्निष्ठाः, तत्परायणाः इति, तादृशश्रद्धया, तादृशनिष्ठया यः अनुतिष्ठति, तस्य अब्दा, सः तादृशः अब्दातु ऊर्ध्वं भवेत् सिद्धः। सः एकस्मात् वर्षात् पूर्वमेव, अब्दशब्दस्य वर्षम् इत्यर्थः, अब्दपूर्तिः इत्यादि उच्यते किल, तर्हि अब्दशब्दस्य कः अर्थः? संवत्सरः अथवा वर्षम् इत्यर्थः। अब्दात् ऊर्ध्वम्, अब्दात् पूर्वमेव, एकस्मात् वर्षात् एव किं भवति? सः सिद्धः भवति। नाम सिद्धिसम्पन्नः सिद्धः इति उच्यते। कः सिद्धः भवति? यस्य सिद्धिः करस्था सः सिद्धः। अत्र कस्मिन् विषये सिद्धिः?
हठयोगे।
एवं यः चतुर्विधगुणोपेतः सः एकस्मात् वर्षात् पूर्वमेव हठसिद्धिसम्पन्नः सिद्धः भवति इत्यर्थः। अनन्तरं न अत्र कार्या विचारणा, विचारणा नाम संशयः इति। एवं भवति वा न वा इति विचारणा, संशयपूर्वकचिन्तनम् इत्यर्थः। अस्मिन् विषये संशीतिः न कर्तव्या। तन्नाम कः अर्थः? निश्चयेन हठसिद्धिः एकस्मिन् वर्षे भवति इति। हठसिद्धिः नाम का? हठसिद्धिः कथं ज्ञातुं शक्यते? हठसिद्धिलक्षणानि कानि? केन कश्चित् हठसिद्धः इति उच्यते इत्यस्य विवरणं द्वितीयाध्यायस्य अन्तिमश्लोके उच्यते। तत्र कः श्लोकः इति चेत्, वपुः कृशत्वं, वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वं, नयने सुनिर्मले, अरोगता बिन्दुजयः, अग्निदीपनं, नाडीविशुद्धिः, हठसिद्धिलक्षणम् इति। अतः तत्र या हठसिद्धिः उक्ता अस्ति तादृशी हठसिद्धिः एवम् अनुतिष्ठतः एकस्मात् वर्षात् पूर्वमेव प्राप्यते इति एतस्य श्लोकस्य तात्पर्यम्। मिताहारस्य विषये उच्यते इति सङ्कल्पितं, तत् अत्र प्रपञ्च्यते। सुस्निग्धमधुराहारः चतुर्थांशविवर्जितः भुज्यते शिवसम्प्रीत्यै मिताहारस्स उच्यते।
सुस्निग्धमधुराहारश्चतुर्थांशविवर्जितः भुज्यते शिवसम्प्रीत्यै मिताहारस्स उच्यते। सुस्निग्धमधुराहारः चतुर्थांशविवर्जितः भुज्यते शिवसम्प्रीत्यै मिताहारः सः उच्यते।
उत्तमं। मिताहारः सः उच्यते। सः मिताहारः नाम तादृशस्य आहारसेवनस्य மிதாஹாரசேவனம் இதி கதனம். கீதிருஷம் ததாஹாரசேவனம் இதி சேத் சுஸ்னிக்த மதுராஹாரஹ. அதஹ தத் போஜனம் கீதிருஷம் பவேத், சுஸ்னிக்தம் பவேத், மதுரம் பவேத். சுஸ்னிக்தம் இதி சேத் கஹ அர்த்தஹ இதி சேத் ஸ்னேஹயுக்தம் இத்யர்த்தஹ. ஸ்னேஹ சப்தஸ்ய கஹ அர்த்தஹ நம தத்ர கிருதாதி யுக்தம் இத்யர்த்தஹ. கிருதாதி யுக்தம் நது தைலாதி நம தைல பிரயுக்தஹ யஹ ஸ்னேஹஹ ததபேக்ஷயா கிருத பிரயுக்தஹ யஹ ஸ்னேஹஹ ஸஹ உத்தமஹ. விசிஷ்ய கிங் கதயந்தி ஆத்ருஷ ஸ்னிக்தாஹார சேவனம் தத் ஸ்னிக்த மதுர ஆஹார சேவனம் ஷரீரே கப கப பிரகிருதேஹே தாரட்யம் ஆபாதயதி. தத்ர கப ஷரீரே கபஸ்ய கிஞ்சித் தத் தத்ர விவருத்திஹி கிஞ்சித் பவதி சேத் யோகாபியாசார்த்தம் கிம் ஷரீரே கிஞ்சித் பலம் லப்யதே இதி அபிப்ராயஹ. அதஹ தாதிருஷ சுஸ்னிக்த மதுராஹாரஹ பவேத். அனந்தரம் சதுர்த்தாம்ஷ விவர்ஜித, சதுர்த்தாம்ஷ விவர்ஜித இதி. அத்ர சதுர்த்தாம்ஷ விவர்ஜிதோ நாம கஹ இதி சேத் சதுர்த்த பாக ரஹித இதி. பிரதிவேலம் கதிவாரம் சாமான்யதா ஆஹாரஹ புஜ்யதே மத்தியானே ராத்ரௌ இத்யாதி கிள த்ரிவாரம் புஜ்யதே. பிரதிவாரம் யதா புஜ்யதே போஜனம் போஜனே தாதிருஷே போஜனே தாதிருஷே ஆஹாரே சத்வாரஹ பாகாஹ பவந்தி, சத்வாரஹ பாகாஹ கர்த்தவ்யாஹ. அத்ர தஸ்மின் சத்வாரஹ பாகாஹ க்ரியந்தே கேதே சத்வாரஹ பாகாஹ தஸ்மின் தேஷு சதுர்ஷு பாகேஷு கிம் கிம் பவேத் இதி கிஞ்சித் விவரணம் அஸ்தி. தத்ர ஹடசம்ப்ரதாயே த்வௌ பாகௌ பூரயேதன்னைஹி தோயேன ஏகம் ப்ரபூரயேத் வாயோ சஞ்சாரணார்த்தாய சதுர்த்தம் அவசேஷயேத் இதி. சத்வாரஹ பாகாஹ பவந்தி கில ஆஹாரே, தத்ர த்வௌ பாகௌ பூரயேத் அன்னைஹி த்ருடாஹாரேண கனாஹாரேண தத்ர த்வௌ பாகௌ பூரணீயௌ இதி. யாவத் தத்ர த்வௌ பாகௌ அன்ன அன்ன த்ருட அன்னேன பூரணீயௌ. அனந்தரம் தோயேன ஏகம் ப்ரபூரயேத் தத்ர தத்ர ஒன் ஃபோர்த் பார்ட் அஸ்தி கில தத் ஜலேன பூரயேத். அனந்தரம் சதுர்த்தஹ பாகஹ பவதி கில அயமேவ சதுர்த்தாம்ஷஹ தத்ர கிம் பூரணீயம் இதி சேத் கிமபி ந பூரணீயம். வாயோஹ சஞ்சாரணார்த்தாய சதுர்த்தம் அவசேஷயேத் இதி. சதுர்த்தஹ பாகஹ ந போக்தவ்யஹ இதி. தஸ்மின் ஆஹாரே த்வௌ பாகௌ கனாஹாரேண ஏகஹ பாகஹ த்ரவாஹாரேண அன்யஹ ஏகஹ பாகஹ ஆர ராஹித்யேன. கிமர்த்தம் ஆஹார ராஹித்யம் இது சேத் வாயோ சஞ்சரணார்த்தம் அவகாசஹ தேயஹ ததா ஏவ பச்சன பிரக்ரியா கிம் பவதி சம்யக் பவதி. ஆஹாரஹ ஷரீரே அபி பச்சதே கில, ஆஹாரஸ்ய ஷரீரே பாகஹ பவேத் ததா ஏவ கிம் பவதி சக்திஹி பவதி. சக்தி ரூபேண தஸ்ய பரிணதிஹி ஆஹாரஸ்ய ஷரீரே பாகத்வாரா. பாகார்த்தம் கிம் கன பாகஹ அவசியகஹ த்ரவ பாகஹ அவசியகஹ ஜலபாகஹ அபி நம கிம் வாயுபாகஹ அபி அவசியகஹ தேனைவ ஆஹாரஹ பூர்ணஹ பவதி ததேவ சதுர்த்த அம்ஷ விவர்ஜிதஹ. நம சதுர்த்த பாகே புனஹ கேனசித் பதார்த்தேன பூரணம் ந கரணீயம் இதி. சம்ஸ்கிருதே ஏகஹ பதப்ரயோகஹ அஸ்தி ஆகண்டம் புக்தவான் இதி. கண்டபர்யந்தம் பூரிதவான் ஆஹாரேண ததா ந கரணீயம் இதி. தத்ர அனேன க்ரமேண தத்ர கிஞ்சித் ஸ்தானமபி தேயம் வாயோஹ சஞ்சாரணார்த்தாய தயேவ சதுர்த்தாம்ஷ விவர்ஜிதஹ இதி. தரிஹி மிதாஹாரே ப்ரதமம் லக்ஷணம் சுஸ்னிக்த மதுராஹாரஹ இதி. ಆಹಾರಃ ತತ್ರ ಸ್ನೇಹಯುಕ್ತಃ ಭವೇತ್ ಮಧುರಃ ಅಪಿ ಭವೇತ್. ತತ್ರ ಕಟುತ್ವಂ ಅಮ್ಲತ್ವಂ ಇತ್ಯಾದಿ ನಿವಾರಣೀಯಂ. ಅನಂತರಂ ಚತುರ್ಥಾಂಶ ವಿವರ್ಜಿತಃ ಉಕ್ತ ಪ್ರಕಾರೇಣ. ಅನಂತರಂ ಭುಜ್ಯತೆ ಶಿವ ಸಂಪ್ರೀತ್ಯೈ. ತಚ್ಚ ಭೋಜನಂ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ ಕೇನ ಭಾವೇನ ಭೋಕ್ತವ್ಯಂ ಇತಿ ಚೇತ್ ಶಿವೋ ಜೀವ ತತ್ರ ಭೋಕ್ತಾ ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರಃ ಇತಿ. ಅಹಂ ಏತದ್ ಭೋಜನಂ ಶಿವಸ್ಯ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ ತತ್ರ ಈಶ್ವರಾರ್ಪಣ ಬುದ್ಧ್ಯಾ ಭೋಕ್ತವ್ಯಂ ಇತ್ಯುಕ್ತಮಸ್ತಿ. ಓ ಅಸ್ಯ ಶರೀರಸ್ಯ ಪೋಷಣಾರ್ಥಂ ಅಹಂ ಭುಂಜೆ ಇತಿ. ತತ್ರ ದೇಹಾಭಿಮಾನೇನ ಕಿಂ ನ ಕರಣೀಯಂ ನ ಭೋಕ್ತವ್ಯಂ ಅಪಿತು ಇದಂ ಅಹಂ ಶಿವಾಯ ನಿವೇದಯಾಮಿ. ಕಃ ಸಹ ಶಿವಃ? ಜೀವಾತ್ಮ ಏವ ಶಿವಃ. ತತ್ರ ಯಃ ಜೀವಃ ಸಹ ಏವ ಶಿವಃ. ಅತಃ ನಮ್ಮ ದೇಹೋ ದೇವಾಲಯ ಪ್ರೋಕ್ತಃ ಆವಾಹನ ಸಂದರ್ಭೇ ತತ್ರ ದೇಹೋ ದೇವಾಲಯ ಪ್ರೋಕ್ತಃ. ದೇವಾಲಯ ಕಃ?
ಶರೀರಮೇವ.
ಜೀವೋ ದೇವ ಸನಾತನಃ ಇತಿ. ತತ್ರ ದೇಹಾಲಯಶ್ಚೇತ್ ಸಾರಿ ದೇವಾಲಯ ಚೇತ್ ದೇವಃ ಭವೇತ್ ಕಿಲ. ಅಸ್ಮಿನ್ ದೇವಾಲಯೇ ಕಃ ದೇವಃ? ಜೀವಃ. ಅತಃ ಯಃ ಜೀವಃ ಅಸ್ತಿ ಸಹ ಏವ ದೇವಃ ಸಹ ಏವ ಈಶ್ವರಃ. ಅತಃ ತಾದೃಶಸ್ಯ ಜೀವಸ್ಯ ದೇವಸ್ಯ ಶಿವಸ್ಯ ಪೂಜನಾರ್ಥಂ ಅಯಂ ಆಹಾರಃ ಮಯಾ ಸೇವಿತಃ. ಅಹಂ ವೈಶ್ವಾನರೋ ಭುಕ್ತ್ವಾ ಪ್ರಾಣಿನಾಂ ದೇಹಮಾಶ್ರಿತಃ ಪ್ರಾಣಾಪಾನ ಸಮಾಯುಕ್ತಃ ಪಚಾಮ್ಯನ್ನಂ ಚತುರ್ವಿಧಂ ಇತಿ. ಭಗವದ್ಗೀತಾಯಾಮಪಿ ಅಹಮೇವ ತದನ್ನಂ ಭುಂಜೆ. ಜೀವಾತ್ಮ ಯತ್ ಅಶ್ನಾತಿ ತತ್ ಭೋಜನಂ ಕಃ ಭುಂಕ್ತೆ? ಭಗವಾನ್ ಏವ ಭುಂಕ್ತೆ ಇತಿ. ನಮ ತದ ಕಿಂ ಭವತಿ? ಯದಿ ಅನಯಾ ಭಾವನೆಯ ವಯಂ ಭುಂಜ್ಮಹೇ ತತ್ರ ದುಷ್ಟಾಹಾರ ಸೇವನಂ ಸ್ವಯಮೇವ ವಿನಿವರ್ತತೆ ಇತಿ. ಯತ್ ಭಗವತೆ ಸಮರ್ಪ್ಯತೆ ಕೀದೃಶಂ ವಸ್ತು ಸಮರ್ಪ್ಯತೆ?
ಸದ್ವಸ್ತು ಏವ
ಸಮರ್ಪ್ಯ. ಯತ್ ಪ್ರಕೃಷ್ಟಂ ಭವತಿ ತತ್ ಸಮರ್ಪ್ಯತೆ ಖಲು. ಅಸ್ಮಾಭಿ ಭುಕ್ತಾವಶಿಷ್ಟಂ ಕಿಂ ಭಗವತಃ ನಿವೇದನಾರ್ಥಂ ಸ್ಥಾಪ್ಯತೆ ನ. ಅಥವಾ ಯತ್ ನ ಶುದ್ಧಂ ತತ್ ಭಗವತೆ ಸಮರ್ಪ್ಯತೆ ವಾ ನ. ಯತ್ ಆಪಣಾದ ಆನೀಯತೆ ತದ್ ಭಗವತೆ ಸಮರ್ಪ್ಯತೆ ವಾ ನ. ಯತ್ ವಯಂ ಶುದ್ಧ ಶರೀರಕತೆಯ ಶುದ್ಧ ಮನಸ್ಕತೆಯ ಭಕ್ತಿಭಾವೇನ ಪಚಾಮಃ ಗೃಹೇ ತತ್ ಶ್ರದ್ಧೆಯ ಅಸ್ಮಾಭಿ ಸಮರ್ಪ್ಯತೆ. ಏವಮೇವ ಭೋಜನ ಸಂದರ್ಭೇಪಿ ಕೀದೃಶಃ ಆಹಾರಃ ಅಂತಸ್ಥಾಯ ಶಿವಾಯ ಸಮರ್ಪಣೀಯಃ ಇತಿ ಚೇತ್ ಶುದ್ಧಃ ಆಹಾರಃ ಏವ ಸಮರ್ಪಣೀಯಃ. ಭೋಜನ ಸಂದರ್ಭೇ ಅಪಿ ಸಹ ಭಾವಃ ಮನಸಿ ಭವೇತ್ ನಮ ಶಿವಾರ್ಥಂ ಇದಂ ನಿವೇದನಂ ಇತಿ. ಅಯಮೇವ ಮಿತಾಹಾರಃ ಇತಿ. ಅತಃ ಆಹಾರ ವಿಷಯ ಸ್ನಿಗ್ಧತಾ ಮಾಧುರ್ಯಂ ಪುನಃ ಚತುರ್ಥಾಂಶ ರಾಹಿತ್ಯಂ ಕಿಂಚ ಮನಸಿ ದೇವಾಯ ಇದಂ ನಿವೇದ್ಯತೆ ಇತಿ ಭಾವಃ. ಏತತ್ ವಿಷಯ ಏತತ್ ಗುಣತ್ರಯ ಘಟಿತತ್ವಮೇವ ಕಿಂ ಮಿತಾಹಾರತ್ವಂ ನಾಮ. ಅತಃ ಪೂರ್ವತನ ಶ್ಲೋಕೆ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಮಿತಾಹಾರಿ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಕಿಲ ಅತ್ರ ಅಯಮೇವ ಮಿತಾಹಾರಿ ಭವತಿ ಇತಿ. ಅಗ್ರೆ ಗಚ್ಚಾಮಃ. ಏಕೋನ ಷಷ್ಟಿತಮಃ ಶ್ಲೋಕಃ. ಪುನಃ ಆಹಾರಸ್ಯ ವಿಷಯೇವ ಅನುವೃತ್ತಿಃ ಕ್ರಿಯತೆ. ತತ್ರ ಸುಸ್ನಿಗ್ಧ ಮಧುರಾಹಾರಃ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಕಿಲ ಅತ್ರ ಕಿಂ ಕಿಂ ಭೋಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ ಇತಿ. ತತ್ರ ಪದಾರ್ಥಾನಾಂ ಉಲ್ಲೇಖಃ ತತ್ರ ಕ್ರಿಯತೆ. ಅಂಶಾಃ ಭೋಕ್ತುಂ ಶಕ್ಯಾಃ ಇತಿ. ಕಟ್ವಮ್ಲ ತೀಕ್ಷ್ಣ ಲವಣ ಉಷ್ಣ ಹರೀತ ಶಾಖ ಸೌವೀರ ತೈಲ ತಿಲ ಸರ್ಷಪ ಮದ್ಯ ಮತ್ಸ್ಯಾನ್ ಆಜಾದಿ ಮಾಂಸ ದಧಿತಕ್ರ ಕುಲತ್ಥ ಕೋಲ ಪಿಣ್ಯಾಕ ಹಿಂಗು ಲಶುನಾದ್ಯಮಪಥ್ಯಮಾಹುಹು.
ಕಟ್ವಂ ಲತೀಕ್ಷ್ಣ ಲವಣೋಷ್ಣ ಹರೀತ ಶಾಖ ಸೌವೀರ ತೈಲ ತಿಲ ಸರ್ಷಪ ಮಧ್ಯ ಮತ್ಸ್ಯಾನ ಆಜಾದಿ ಮಾಂಸದಧಿ ತಕ್ರಕುಲತ್ಥ ಕೋಲ ಪಿಣ್ಯಾಕ ಹಿಂಗುಲಶುನಾದ್ಯಮ ಪಥ್ಯಮಾಹುಹು ಕಟ್ವಂ ಲತೀಕ್ಷ್ಣ ಲವಣೋಷ್ಣ ಹರೀತ ಶಾಖ ಸೌವೀರ ತೈಲ ತಿಲ ಸರ್ಷಪ ಮಧ್ಯ ಮತ್ಸ್ಯಾನ ಆಜಾದಿ ಮಾಂಸದಧಿ ತಕ್ರ ಕುಲತ್ಥ ಕೋಲ ಪಿಣ್ಯಾಕ ಹಿಂಗು ಲಶುನಾದ್ಯಂ ಅಪಥ್ಯಂ ಆಹುಹು.
ಆ ತಾವದೇವ ಕಿಂನ ಭೋಕ್ತವ್ಯಂ ಇತಿ ಅಪಥ್ಯಂ ಆಹುಹು ಇತಿ ಪಥಿಹಿತಂ ಪಥ್ಯಂ ನ ಪಥ್ಯಂ ಅಪಥ್ಯಂ ಕಸ್ಮಿನ್ ಮಾರ್ಗೇ ಅಥವಾ ಕಸ್ಮಿನ್ ಪಥಿ ಇತಿ ಚೇತ್ ಯೋಗಸ್ಯ ಮಾರ್ಗೇ ಇತಿ ಯೋಗಸ್ಯ ಮಾರ್ಗೇ ಹಿತಂ ಯತ್ ನ ಕರೋತಿ ತತ್ ಕಿಮಿತಿ ಉಚ್ಯತೆ ಅಪಥ್ಯಂ ಇತಿ ಏತತ್ ಸರ್ವಂ ಅಪಥ್ಯಂ ಇತಿ ವದಂತಿ ಪ್ರವೀಣಾಃ ನಿಪುಣಾಃ. ಕಟು ಅಮ್ಲ ತೀಕ್ಷ್ಣ ಲವಣ ಉಷ್ಣ ಹರೀತ ಹರೀತ ಶಾಖ ಸೌವೀರ ತೈಲ ತಿಲ ಸರ್ಷಪ ಮದ್ಯ ಮತ್ಸ್ಯಾನ್ ಇತ್ಯಾದಿ ಕಿಮಸ್ತಿ ಇತಿ ಚೇತ್ ತತ್ರ ಯತ್ ಕಟು ಭೋಜನಂ ಯಚ್ಚ ತೀಕ್ಷ್ಣಮಸ್ತಿ ಶಾರ್ಪ್ ಟೇಸ್ಟ್ ಭವತಿ ಕಿಲ ಶಾರ್ಪ್ ಯತ್ ಭವತಿ ಯತ್ ಕಟು ಚ ಭವತಿ ಅನಂತರಂ ಲವಣ ಉಷ್ಣ ಅಮ್ಲ ಅಪಿ ಅಸ್ತಿ ಸತ್ಯ ಅಮ್ಲ ಅನಂತರಂ ಕಟು ಅಮ್ಲ ತೀಕ್ಷ್ಣ ಲವಣ ಉಷ್ಣ ಏತತ್ ಸರ್ವಂ ನಿವಾರಣೀಯಂ. ಅನಂತರಂ ಹರಿತ ಶಾಖ ಇತ್ಯಸ್ತಿ ನಾಮ ಹರಿತ ಹರಿತವರ್ಣೀಯ ಶಾಖಾ ತೇ ನಿವಾರಣೀಯಾಃ. ಅನಂತರಂ ಸೌವೀರ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಸೌವೀರ ಅತ್ರ ಆಂಗ್ಲಭಾಷಾಯಾಂ ಜುಜುಬ್ ಫ್ರೂಟ್ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ ತತ್. ಅನಂತರ ಏತತ್ ಸರ್ವಂ ಕೋಶತಃ ಗ್ರಹೀತುಂ ಶಕ್ಯತೆ ಕಿಂ ಇತಿ ಏಕೈಕಸ್ಯ ಪದಸ್ಯ ತೈಲ ಶಬ್ದಸ್ಯ ತೈಲಂ ವಿಷಯ ಜ್ಞಾಯತೆ ಕಿಲ ತಿಲಾದ್ ಯತ್ ಉತ್ಪನ್ನಂ ತತ್. ಅನಂತರಂ ಸರ್ಷಪ ಮಸ್ಟರ್ಡ್ ಮದ್ಯಂ ನಿಶ್ಚಯನ ನಿವಾರಣೀಯಂ ಯತ್ ಸುರಾಪಾನಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ತತ್. ಅನಂತರಂ ಮತ್ಸ್ಯ ಮತ್ಸ್ಯಭೋಜನಮಿ ನಿವಾರಣೀಯಂ. ಅನಂತರಂ ಆಜಾದಿ ಮಾಂಸ ಅಜಸ್ಯ ಅಯಂ ಆಜಃ ಆಜಃ ಮಾಂಸ ಆಜಮಾಂಸ ಅಜಾದಿ ಪ್ರಾಣಿನಾಂ ಮಾಂಸ ಅಪಿ ನಿವಾರಣೀಯಃ. ಅನಂತರಂ ದಧಿ ನಿವಾರಣೀಯಂ ಪ್ರಾಯಃ ಎತತ್ ಸರ್ವಂ ತಮಃ ರಜಃ ಚ ವರ್ಧಯತಿ ಇತಿ ಕಾರಣೇನ ಎತತ್ ಸರ್ವಂ ನಿವಾರಣೀಯಂ ಇತ್ಯುಕ್ತಂ ತಕ್ರಸ್ಯ ಅಪಿ ನಿವಾರಣೀಯಃ. ಕುಲತ್ಥ ಕುಲತ್ಥ ಶಬ್ದಸ್ಯ ಹಾರ್ಸ್ ಗ್ರಾಮ್ ಕೋಲ ಬೆರಿ ಫ್ರೂಟ್ ಪಿಣ್ಯಾಕ ಆಯಿಲ್ ಕೇಕ್ ಹಿಂಗು ಅಸಫೆಟೀರಿಯಾ ಲಶುನಾದ್ಯಂ ಗಾರ್ಲಿಕ್ ಇತ್ಯಾದಿ ಅಸ್ತಿ ಕಿಲ ಏತತ್ ಸರ್ವಂ ಅಪಥ್ಯಂ ಆಹುಹ್ ಏತತ್ ಸರ್ವಂ ನ ಭೋಕ್ತವ್ಯಂ. ಆದ್ಯ ಇತಿ ಪದಮಸ್ತಿ ಅನೇನ ಆವಲಿಹಿ ನ ಸಮಾಪ್ಯತೆ ಏತಾದೃಶಂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಏತತ್ ಪ್ರಕಾರಕಾಃ ಇತರೇಪಿ ಆಹಾರಾಃ ಯೇ ಭವಂತಿ ತೇ ಸರ್ವೇಪಿ ನಿವಾರಣೀಯಾಃ. ಆದ್ಯ ಶಬ್ದೇನ ಪಶ್ಯತು ಅತ್ರ ಲಶುನಂ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಪಲಾಂಡು ನಿವಾರಣಂ ಕೃತಂ ವಾ ಪಲಾಂಡು ನಮ ಆನಿಯನ್ ಗಾರ್ಲಿಕ್ ನ ಖಾದನೀಯಂ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಅನಿಯನ್ ವಿಷಯ ಉಕ್ತಂ ವಾ ನ ಉಕ್ತಂ ತರಿ ತತ್ ಕಥಂ ಗೃಹೀತವ್ಯಂ ಆದಿ ಶಬ್ದೇನ. ಪಲಾಂಡು ಗೃಂಜನಂ ಗೃಂಜನ ಮಾದಕ ದ್ರವ್ಯ ಮಾಷಾನ್ನಾದಿಕಂ ಗ್ರಾಹ್ಯಂ ಅನ್ಯದ್ಯದ್ಯತ್ ಮದಂ ಜನಯತಿ ತಾದೃಶ ಭೋಜನಂ ಸರ್ವಮಪಿ ಅತ್ರ ಗ್ರಹೀತವ್ಯಂ ಇತಿ ಏತೇ ಆಹಾರಾಃ ನಿವಾರಣೀಯಾಃ. ಅಗ್ರಿಮ ಶ್ಲೋಕಃ ಪುನಃ ಅಗ್ರೆ ಅಪಿ ವರ್ಜನೀಯ ಆಹಾರ ಪ್ರಕಾರಃ ಇವ ಉಚ್ಯತೆ. ಭೋಜನಮಹಿತಂ ವಿದ್ಯಾತ್ ಪುನರಸ್ಯೋಷ್ಣೀಕೃತಂ ರೂಕ್ಷಂ ಅತಿಲವಣಮಮ್ಲಯುಕ್ತಂ ಕದಶನ ಚಾಕೋತ್ಕಟಂ ವರ್ಜ್ಯಂ.
ಭೋಜನಮಹಿತಂ ವಿದ್ಯಾತ್ ಪುನರಸ್ಯೋಷ್ಣೀಕೃತಂ ರೂಕ್ಷಂ ಅತಿಲವಣಮಮ್ಲಯುಕ್ತಂ ಕದಶನ ಶಾಖೋತ್ಕಟಂ ವರ್ಜ್ಯಂ. ಭೋಜನಂ ಅಹಿತಂ ವಿದ್ಯಾತ್ ಪುನಃ ಅಸ್ಯ ಉಷ್ಣೀಕೃತಂ ರೂಕ್ಷಂ ಅತಿಲವಣಂ ಆಮ್ಲಯುಕ್ತಂ ಕದಶನ ಶಾಖೋತ್ಕಟಂ ವರ್ಜ್ಯಂ.
ಅಥವಾ ಸಾಮಾನ್ಯತಃ ಗ್ರಹೀತು ಶಕ್ಯತೆ ಕಿಮಸ್ತಿ ಇತಿ ಭೋಜನ ಅಹಿತಂ ವಿದ್ಯಾತ್. ನಮ್ಮ ಅಗ್ರೆ ಉಚ್ಯಮಾನ ಪ್ರಕಾರೇಣ ಯೇ ಭೋಜನ ಪ್ರಕಾರ ಯೇ ಭೋಜನ ವಿಶೇಷಾ ಭವಂತಿ ತೇ ಸರ್ವೇಪಿ ಅಹಿತಕೋಟಿಂ ಪ್ರವಿಶಂತಿ. ಯೇ ಪುನಃ ಉಷ್ಣೀಕೃತಂ, ನಮ್ಮ ಏಕವಾರಂ ಪಕ್ವಂ ಕೃತಂ, ಪುನಃ ಉಷ್ಣೀಕೃತ್ಯ ಪ್ರಾತಃ ಪಚ್ಯತೆ, ಪುನಃ ರಾತ್ರೌ ತದ ಉಷ್ಣೀಕೃತ್ಯ ಭುಜ್ಯತೆ. ಅತಃ ನಮ್ಮ ಏಕಸ್ಯ ದಿನಸ್ಯೇವ ಪ್ರಾತಃ ಪಕ್ವಸ್ಯ ರಾತ್ರ ಉಷ್ಣೀಕರಣಂ ವರ್ಜಿತಂಚೇತ್. ಕೇಚನ ಜನಾ ಕಿಂ ಕುರ್ವಂತಿ, ಸಪ್ತಾಹಂ ಯಾವತ್ ಮಾಸಂ ಯಾವತ್ ರಕ್ಷಂತಿ ಪಕ್ಷಂ ಯಾವತ್ ರಕ್ಷಂತಿ ಉಷ್ಣೀಕೃತ್ಯ ಉಷ್ಣೀಕೃತ್ಯ ಪುನಃ ತತ್ರ ವಿಶಿಷ್ಟ ಕಪಿ ಭವತಿ ಕಿಲ ಯತ್ ಸೀಲ್ಡ್ ಕವರ್ ಮಧ್ಯೆ ಭವತಿ ತತ್ ಸರ್ವಂ ಪುನಃ ಪುನಃ ಉಷ್ಣೀಕೃತ್ಯ ಭುಜ್ಯತೆ. ತಾದೃಶ ಆಹಾರ ಯೋಗಿನಾ ಸರ್ವಥಾಪಿ ನ ಆದರ್ತವ್ಯ. ಅಥ ಪುನರುಷ್ಣೀಕರಣ ಭವೇತ್. ಅನಂತರಂ ರೂಕ್ಷಂ, ರೂಕ್ಷಂ ನಾಮ ಯತ್ ಆರ್ದ್ರತಾ ವಿಹೀನಂ ಶುಷ್ಕಂ ಇತ್ಯರ್ಥ. ಶುಷ್ಕ ಭೋಜನಮಿ ನಿವಾರಣೀಯ ಡ್ರೈ ಯದ್ಭವತಿ ತಾದೃಶ ಆಹಾರ ಅತೇವ ಸುಸ್ನಿಗ್ಧಂ ಇತ್ಯುಕ್ತಂ. ಯತ್ ಸ್ನೇಹಯುಕ್ತಂ ತಾದೃಶಂ ಭವೇತ್. ತಸ್ಯ ಆಪೋಸಿಟ್ ಕಿಂ ರೂಕ್ಷಂ, ಸ್ನಿಗ್ಧಸ್ಯ ವಿರುದ್ಧ ಪದಂ ರೂಕ್ಷಂ ಇತಿ. ಅತ ಆಹಾರ ಚೇತ್ ತಥಾ ಡ್ರೈ ಬ್ರೆಡ್ ಇತ್ಯಾದಿ ಇತ್ಯಾದಿ ಭವತಿ ಕಿಲ ತತ್ಸರ್ವಂ ರೂಕ್ಷಾಹಾರ ಸೇವನೇನ ಕಿಂ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಮಲಬದ್ಧತಾ ಭವತಿ, ಕಾನ್ಸ್ಟಿಪೇಷನ್. ಅತಃ ತತ್ಸರ್ವಂ ಪುನಃ ಇತ್ಯಾದಿ ಸಮಸ್ಯೆ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಅಗ್ರೆ ಯೋಗಾನುಷ್ಠಾನಾದಿಕಂ ಪ್ರಥಮಂ ಶರೀರಾತ್ ಮಲ ನಿವೃತ್ತಿ ಭವೇತ್ ಕಿಲ ತದನಂತರಮೇವ ಯೋಗಾಭ್ಯಾಸಾ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯಾಹ. ಏತಾದೃಶ ಆಹಾರ ಸೇವನೇನ ರೂಕ್ಷಾದ್ಯ ಆಹಾರ ಸೇವನೇನ ತಾದೃಶ ಕಾನ್ಸ್ಟಿಪೇಷನ್ ಇತ್ಯಾದಿ ಸಮಸ್ಯಾಹ ಭವಂತಿ. ಸ್ನಿಗ್ಧಾಹಾರ ಸೇವನೇನ ತಥಾ ನ ಭವತಿ. ಕಿಂಚ ಅತಿ ಲವಣಂ ಆಮ್ಲಯುಕ್ತಂ ಎದತ್ತು ಸ್ಪಷ್ಟಂ ಜ್ಞಾಯತೆ. ಬಹು ಜನಾಃ ಬಹು ಸಾಲ್ಟ್ ಅಂಡ್ ಪೆಪ್ಪರ್ ಯೋಜಯಿತ್ವಾ ಭುಂಜತೆ ಕಿಲ, ತಾದೃಶಂ ಅತಿ ಲವಣಂ ವಾ ಕೇಶಾಂಚನ ತತ್ ಟ್ಯಾಂಗಿ ಟೇಸ್ಟ್ ಅಮ್ಲಂ ತದ್ ಭವೇತ್ ಕಿಲ ತದ್ ಇಚ್ಛಂತಿ ತತ್ಸರ್ವಂ ನಿವಾರಣೆ. ತತ್ತು ಯೇ ಜಿಹ್ವಾದಾಸಾಃ ಯೇ ನ ಯೋಗಿನಃ ತೇಷಾಂ ಕೃತೆ ತತ್ಸರ್ವಂ ಯುಜ್ಯತೆ. ಪರಂತು ಯೇ ಯೋಗಿ ಯೋಗ ಮಾರ್ಗೇ ಸಂತಿ ತೇ ಅತಿಲವಣಂ ಅತ್ಯಮ್ಲಯುಕ್ತಂ ಪುನಃ ಕದಶನ ಶಾಖೋತ್ಕಟಂ. ನಾಮ ಯತ್ ಕುತ್ಸಿತಂ ಅಶನಂ ತತ್ ಕದಶನಂ. ನಮ ಯಸ್ಯ ಯೇಷಾಂ ಶಾಖ ಪ್ರಕಾರಾಣಾಂ ನಿವಾರಣಂ ಕೃತಮಸ್ತಿ ತಾದೃಶ ಶಾಖ ಪ್ರಕಾರಾಃ ಕದಶನ ಶಾಖ ಶಬ್ದೇನ ಉಚ್ಯಂತೆ. ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್ ಯದ್ ನಿವಾರಿತಂ ತತ್ ಪುನಃ ತದಪಿ ಉತ್ಕಟಂ, ನಮ ಶಾರ್ಪ್ ಟೇಸ್ಟ್ ತಾದೃಶ. ನಮ ತತ್ ಸಾಮಾನ್ಯತಃ ಪಾಕ ಸಂದರ್ಭೇಪಿ ಕಿಂ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಕಾರವೇಲ್ಲಂ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಚಿಂತಯತು. ಕಾರವೇಲ್ಲಂ ನಮ ಬಿಟರ್ ಗಾರ್ಡ್ ಪಾವಕಾಯ್ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ ಕಿಲ. ತತ್ ಪಾವಕಾಯ್ ಕಿಂ ಭವತಿ ಜನಾಃ ಭೋಕ್ತುಂ ನ ಇಚ್ಛಂತಿ ತಥಾಪಿ ಭುಜ್ಯತೆ ಚೇತ್ ಹಿತಂ ಇತಿ ಕೇಚನ ಪ್ರಿಸ್ಕ್ರೈಬ್ ಕುರುವಂತಿ. ತತ್ ಕಿಂ ಕುರುವಂತಿ ಇತಿ ಚೇತ್ ತತ್ ಡೀಪ್ ಫ್ರೈ ಕುರುವಂತಿ ತಸ್ಯ. ಅಹಂ ಕಾರವೇಲ್ಲಂ ಭುಂಜೆ ಇತಿ ಭಾವನಾ, ಪರಂತು ತತ್ ಕೀದೃಶಂ ಕೃತಮಸ್ತಿ ಉತ್ಕಟಂ ಕೃತಮಸ್ತಿ ಡೀಪ್ ಫ್ರೈ. ತತ್ ಕೃತ್ವಾಂ ಖಾದಾಮಿ ಚೇತ್ ಕಾರವೇಲ್ಲಸ್ಯ ಯಃ ಗುಣಃ ಸಹ ನಶ್ಯತಿ. ಅತಃ ಯೇ ಆಹಾರಾಃ ಉಕ್ತಾಃ ತೇಷಾಂ ಆಹಾರಾಣಾಂ ಉಕ್ತಕ್ರಮೇಣ ಪಾಕಃ ಕರಣೀಯಃ. ಉತ್ಕಟತಯಾ ಪಾಕಂ ಕೃತ್ವಾ ತಸ್ಯ ಇದಂ ನ ಕರಣೀಯಂ, ತಸ್ಯ ಸೇವನಂ ನ ಕರಣೀಯಂ. ಅಹಿತ ಶಾಖಸ್ಯ ಅಶನಮೇವ ನ ಕರಣೀಯಂ. ಅಹಿತ ಶಾಖಸ್ಯ ಪುನಃ ಉತ್ಕಟ ರುಚಿಮಾಪಾದ್ಯ ಭೋಜನಮಿ ನ ಕರಣೀಯಂ. ಏವಂಚ ಹಿತಕರ ಆಹಾರಸ್ಯಾಪಿ ಉತ್ಕಟ ರುಚಿಃ ನ ಕರಣೀಯ. ಏವಂ ಸರ್ವಮಪಿ ಏವಂ ಯಥಾ ಪಾಕಃ ಕರಣೀಯಃ ಹಿತಕರತಯ ಪಾಕಃ ಸಂಪಾದನೀಯಃ ತಥಾ ಭೋಕ್ತವ್ಯಂ ಅನ್ಯಥಾ ಏತತ್ ಸರ್ವಂ ವರ್ಜ್ಯಂ ಇತಿ. ಅನೇಕ ಪ್ರಕಾರಕಾಣಾಂ ಶಾಖಾನಾಂ उल्लेखः वर्तते एव. तदग्रे अधीत्य ज्ञातुं स्वयम् अर्हति. एवम् आहारविषये तत्र ब्रह्मचारी मिताहारी त्यागी योगपरायणः इत्युक्तं किल, तत्र आहारस्य विषये एते अंशाः उक्ताः सन्ति. इतोपि किञ्चित् अग्रेपि इदानीं वर्जिताहारः उक्ताः, तर्हि ग्राह्याः आहारः के इति अग्रिमेषु श्लोकेषु तदपि कथ्यते. अत्र स्थगयामः. श्री आदिनाथाय नमोऽस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोगविद्या, बिभ्राजते प्रोन्नतराजयोगम् आरोढुमिच्छोरधिरोहिणीव.